श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 64वी ओवी चाललेली आहे। या ओवीच्या मार्फत जे निरूपण येत आहे त्याचं विश्लेषण मागील 2 दिवसापासून सुरू आहे। नाही तेची काय नेणो असे, दिसे तेची कैसे नेणो दिसे, असे तेची नेणो आपैसे तेकी होईजे। याचं विश्लेषण थोडं लांब करतोय आपण। शब्दांनी जर बघितलं तर सरळ सोपा विषय वाटतो, पण समजण्याला थोडासा अवघड विषय आहे, म्हणून आणखी आपण थोडा विस्तार करणार आहोत। म्हणून या ओवीचे 3 भाग झालेले आहेत। काही नाही म्हणजे असे तसे एवढे तेवढे काही एक सांगता येत नाही। सद्रूप, प्रकाशरूप किंवा आनंदरूप सर्वच असणारा तो जो आत्मा, तो सर्वसामान्यांना, तुमच्या आमच्यासारख्यांना तो कसा दिसणार आहे आणि कुठे दिसणार आहे हे आश्चर्य आहे। अशा प्रकारे सहज असलेले आत्मस्वरूप, ते आत्मत्वाने सर्वत्र असल्याचा निश्चय करावा एवढेच। म्हणजे आधीच बॅक ऑफ द माइंड, अवचेतन मनात सुद्धा हा भाव ठसवून घ्यावा की मी हे शरीर नसून मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे। अवचेतन मनाच्या माध्यमातून सतत चिंतनाने हा भाव दृढ झाला म्हणजे मग हळूहळू हळूहळू प्रगती व्हायला लागेल। ध्यानाच्या माध्यमातून आतमध्ये जायला शिकलो की मग त्या आत्मानंदाचा उपभोग घेता येतो, आणि तसे झाल्यावर त्या आत्म्याच्या उपस्थितीचा अनुभव येतो। आज या ओवीचा, त्याच्यावरच्या विश्लेषणाचा 3रा भाग आपण घेणार आहोत। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य दृष्टा स्थिती, तरी कोणे कैसे आधी म्हणावे पा। रूप नाही, वर्ण नाही, व्यक्ती नाही, दृश्य नाही, दृष्टाही नाही, कोणतीही स्थिती नाही, तरीही तो आहे, त्याला अनुभव करता येतोय। आणि विशेष म्हणजे या शरीरातून तो निघून गेला की मग या शरीराचा काही उपयोग होत नाही। हे अचेतन शरीर कुठल्याच कामाचं राहत नाही। शरीराचे कामंसुद्धा ते शरीर करू शकत नाही, कारण त्यातला सत्ताधीश निघून गेल्यानंतर याचा काही उपयोग होत नाही। आणि साचची जरी नाही तरी महदादिक कोणे ठाई, स्फुरत कैचे काई तेणे विनसे। ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात की तो परमात्मा नाहीच असे जर म्हटले तर मग हे महत्तत्वापासून झालेले सगळे विश्व कोणे ठाई स्फुरत असे। ज्या अर्थी ते स्फुरते आहे, जे दिसते आहे, आपण अनुभवतो आहे, त्या अर्थी तो आत्मा, तो चैतन्याचा पुतळा तो असलाच पाहिजे। पडदाच नसेल तर चित्र दिसणार कसे। नुसते चित्र, नुसता प्रकाश पुरेसा नाही। ज्यावर चित्र उमटवायचे आहे तो पडदा, ते अधिष्ठान ते पाहिजेच आहे। हा छोटेखानी 65 वयाचा चांगदेव पासष्टी ग्रंथ छोटेखानी शब्द म्हणणं शोभत नाही, कारण इतका महान, इतका गहन, इतका सचेतन, आत्मानंद प्रदान करणारा असा हा ग्रंथ आहे। वरवर पाहता अवघड वाटतो, तथापि ज्ञानोबांच्याच कृपाप्रसादाने यातील ओव्यांचा अर्थ समजून घ्यावा। माऊली ज्ञानेश्वर सर्वांना या ओव्या समजून घेण्यासाठी मदत करेल, पण आपला तो शुद्ध भाव असायला लागेल। त्यात दिलेला आत्मबोध नीट समजून घेऊन आपल्या अंगामध्ये पूर्ण मुरवावा, त्याच्याशी एक रूप व्हावे, समरस व्हावे। नुसता वाचन करण्याचा, श्रवण करण्याचा, प्रवचन करण्याचा हा ग्रंथ नाही बरं का। परत परत कितीतरी वेळा आपण हे बोललेलो आहोत। आपण जर म्हटलं की मी फार बुद्धिमान, मला छान संस्कृत येते, मी छान पद्धतीने सांगू शकतो, या सर्व गोष्टीचा अहंकार बाळगून काय होणार नाही। हा ग्रंथ हृदयात उतरला पाहिजे, त्या ग्रंथातील ओव्यांशी समरस व्हायला लागेल, एकरूप व्हायला लागेल। हा ग्रंथ म्हणजे माऊली ज्ञानेश्वरांच्या आत्म्यातून आलेले अमृत उद्गार आहे। म्हणून तो मोठ्या श्रद्धेने, मोठ्या उत्सुकतेने, शरणागत अशी स्थिती घेऊन त्याला आपलंसं करावं। जे चांगदेवांना दिले तेच माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्वांनाही देतील, यात काही शंका नाही। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे। संतांच्या ज्या विभूती आहे त्या जगाच्या कल्याणासाठीच आपला देह झिजवतात, आणि नुसतं झिजवत नाही ते परोपकार करतात, परोपकार करत आहे याची आठवणही ठेवत नाही। जगाच्या कल्याणासाठीच माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हा अवतार होता। ते आजही आळंदीला समाधी, संजीवन समाधीमध्ये बसलेलेच आहेत असे समजावे। ते जरी आज प्रत्यक्ष देहाने येऊ शकले नाहीत तरी अचिंत्य अशा अतिवाहक सूक्ष्म अतिसूक्ष्म देहाने साधकांना, भक्तांना ते स्फुरण देतच राहतील। त्यांचं स्फुरण नसतं तर या ग्रुपवर ज्ञानेश्वरी चांगदेव 65 हे येऊ शकले नसते। हे आज चांगदेव 65 ज्ञानेश्वरी तुम्हा सर्वांपर्यंत पोचत आहे हे त्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांचाच प्रसाद आहे। त्यांच्या सूक्ष्म अतिसूक्ष्म देहाने आपल्यासारख्या साधक भक्तांना स्फुरण दिलेलं आहे। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण फार सुंदर एक श्लोक सांगतात अर्जुनाला, अवजानंती मामूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूत महेश्वरम। ज्ञानपूर्व भक्तीचा हा रसाळ असा अध्याय, 9वा अध्याय ज्ञानेश्वरीचा, माझे परमश्रेष्ठ स्वरूप न जाणणारे मूर्ख सर्व प्राणीमात्रांचा महान ईश्वर असलेल्या मला, मानव देह धारण करणाऱ्या मला माझी अवहेलना करतात। मला सांप्रत सध्या मनुष्य समजून मनुष्य धर्म माझ्यावर आरोपित करतात, माझी अवहेलना करतात। अवजानंती माम मूढा, त्यांना कळत नाही, ते मूर्ख आहे। मानुषीम तनुमाश्रितम, माझाच आश्रय घेऊन प्राणीमात्रांचा महान ईश्वर त्या आत्माच्या रूपाने प्रत्येक शरीरामध्ये आहे आणि मग ते लोकांना कष्ट देतात, युद्ध करतात, काही कारण नसताना युद्ध पेटवतात, विश्वयुद्ध करतात छोट्या छोट्याशा कारणासाठी। ज्ञानाचे अवतार असलेले माऊली ज्ञानेश्वर महाराज हे तत्कालीन संतांना परमात्म्याचाच अवतार म्हणून दिसतात। ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्ती भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्म, मुक्ताख्या ब्रह्म चित्कला। या चार भावंडांची अशी ख्याती गायली आहे, आणि कोणी गायलेली आहे, ज्या ब्राह्मण वर्गांनी त्यांना शुद्धीपत्रक देण्याचे नकारले होते, पैठणला गेल्यानंतर रेड्याच्या तोंडी वेद वदविल्यानंतर तेथील ब्रह्मवृंद माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि सर्व भावंडांची स्तुती करू लागलेत आणि त्या प्रित्यर्थ त्यांनी हे म्हटलंय, ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्ती भगवान हरा, ज्ञानेश्वर भगवान विष्णू आहेत, निवृत्ती हे भगवान शिव आहे, सोपानो भगवान ब्रह्म, सोपान हा ब्रह्मदेव आहे, आणि मुक्ताख्या ब्रह्म चित्कला, ब्रह्माची चित्कला ते चिमुकली मुक्ताई आहे. नामदेव महाराजांनी तसेच दिसले. आणि नामदेव महाराज आपल्या गाथेमध्ये, ज्ञानदेव साक्षात नाम तुझे, तेथे ज्ञान हृदयीचे माझे, हे जनतरावया काजे, तू अवतार घेतला. ज्ञानदेव साक्षात नाम तुझे, तेथे ज्ञान हृदयीचे माझे, हे जनतरावया काजे, तू अवतार घेतला. हे ज्ञानेश्वरा, या सर्व जनांना, सर्वसामान्यांना हा भवसागर पार करण्यासाठी तू जन्म घेतलाय. निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई हेही जगाच्या कल्याणासाठी आलेल्या ईश्वराच्याच मूर्ती आहेत. संत नामदेव महाराज यांच्याबद्दलही सांगतात, शिवतो निवृत्ती सोपान ब्रह्मस्थिती, ज्ञान देव मूर्ती विष्णूची हो. ब्रह्मनी हे कळा माय मुक्ताबाई, विचारुनी पाही स्वयं मुक्ता. शिव तो निवृत्ती सोपान ब्रह्मस्थिती, ज्ञानदेव मूर्ती विष्णूची हो. ब्रह्मनी हे कळा, ब्रह्मनी याचा संबंध ब्रह्माशी नाही आहे, ब्रह्म या शब्दाशी आहे. ब्रह्मनी हे कळा माय मुक्ताबाई, विचारुनी पाही स्वयं मुक्ता. श्री निवृत्ती महाराज हे भगवान शिवाचे, शंकराचे अवतार, सोपान महाराज ब्रह्माचे, ब्रह्मदेवाचे अवतार, ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष विष्णूचीच मूर्ती असून, ब्रह्मस्वरूपा मुक्ताबाई हे चितशक्ती भगवती अशी आहे, ती चितकला आहे. माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या या चांगदेव पाष्टी 65 कोणता आणि कसा बोध घ्यावा हे आपले आपल्यावरती आहे. बोध प्रत्येक ओळीतून ठासून ठासून भरला आहे, सूत्र रूपाने भरलेला आहे, सिद्धांत रूपाने भरलेला आहे. उपनिषदही अशा ग्रंथांबद्दल काय सांगतात, आत्मा वा अरे दुष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासी स्तव्य. आत्मा वा अरे दृष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासी स्तव्य. मनन, निधिध्यासन, श्रवण आणि स्वतः पाहणे, हे भक्त साधका फक्त आत्म्याला पाहत रहा, ऐकत रहा, मनन करीत जा, निधिध्यासन करीत रहा. आता आत्म्याला पाहत रहा यासाठी काय करावं लागेल? आत्म्याला पाहत रहा यासाठी निरंतर गहन ध्यान करावं लागेल. मग सर्व कामे सोडून काही ध्यानच करत बसायचं का? नाही. आपली कामे अत्यंत कटाक्षानी, कसोटीनी आणि पूर्ण एफिशियन्सीनी, दक्षतेनी आपली कामे करावीत, कर्मे करावीत. आणि सकाळ संध्याकाळ योग्य वेळी शांत चित्त होऊन, अंतर्मुख होऊन ध्यान करावे. आत्म्याला ऐकत रहा. आत्मा वा अरे दृष्टव्या श्रोतव्या. आत्म्याला ऐकत रहा म्हणजे काय? अनेकदा अनेक गोष्टी अशा घडतात जिथे आतून आपल्याला आत्मा काहीतरी मार्गदर्शन करत असतो आणि आपण त्याचं ऐकत नाही. आणि जेव्हा जेव्हा असं होतं तेव्हा तेव्हा आपल्याला ठेच लागते, तेव्हा तेव्हा आपले निर्णय चुकतात, तेव्हा तेव्हा आपल्याला खूप नुकसानसुद्धा सोसावं लागतं, ते प्रापंचिक असो की पारमार्थिक. हे प्रपंचामध्येही तितकंच क्लिअर आहे. कारण जेव्हा जेव्हा आपण आत्म्याचं ऐकू तेव्हा तेव्हा आपल्यासोबत धोका होणार नाही. दृष्टव्या श्रोतव्या मंतव्या म्हणजे मनन करणे. आत्म्याचं मनन कसं होईल? आत्म्याचं मनन असं होईल की दररोज नियमितपणे ध्यान केल्यानंतर, आत्म्याचं ऐकण्याची सवय लागल्यानंतर, मनाला हळूहळू 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 आत्म्याच्या जवळ जाण्याची सवय लावली, आत्म्याची गोडी लावली, मन आत्म्याकडे लालचावलं की मग मंतव्या हा शब्द फलित होतो. निधिध्यासिस्तव्या म्हणजे निधिध्यासन करावं. नुसतं एकदा ऐकून श्रवण करून किंवा मनन करून होत नाही. या प्रपंचामध्ये आपल्या पाठीमागे इतक्या काही भानगडी आहेत की नुसतं एकदामध्ये होत नाही. तर मग काय करावं? सगळी कामं सोडून हेच करावं का? नाही. निधिध्यासन करावं म्हणजे रात्री झोपायच्या आधी किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळाला तेव्हा नक्की या सत्संगाचा लाभ घ्यावा. लाभ घ्यावा म्हणण्यापेक्षाही या सत्संगाचं परत परत श्रवण करणे ही निधिध्यासन आहे. आणि हा जर निधिध्यास ठेवला, असे सतत करीत गेलो, तर तो आत्मा प्रसन्न होईल आणि स्वतःहून प्रकट होईल. प्रसन्न होईल, तो वेगळा प्रसन्न व्हायचा नाही, कारण आपण तो आहोच आहो. आपणच आपल्या स्वरूपाप्रत प्राप्त होऊ. एकदा तो प्रकट झाला की मग तो वेगळाच आनंद असेल. कायमस्वरूपी एक वेगळी स्माईल चेहऱ्यावर असणार. ज्या लोकांना नको नकोसे तुम्ही वाटता त्या लोकांना हवे हवेशी तुम्ही वाटणार, पण तुम्हाला स्वतः लोकांचा कंटाळा येईल, अशी अवस्था निर्माण होईल. जे कधी तुमचा विरोध करत होते ते आपोआप तुम्हाला सपोर्ट करू लागतील. काही कारण नसताना तुम्ही लोकांना आवडू लागाल, तरीही तुमची अशी वृत्ती होईल की कोणाच्याच घेण्यात नाही, देण्यात नाही, लेण्यात नाही, देण्यात नाही, अशी अवस्था हळूहळू निर्माण होईल. याच्यामध्ये असं कुठेच म्हणत नाही की तुम्ही असामाजिक व्हा किंवा समाजाच्या बाहेर जा किंवा लोकांमध्ये मिक्स होऊ नका, असं काहीच म्हटलेलं नाही. इथे राहूनच हे सगळं काही प्राप्त करून घ्यायचं आहे. हा आत्मबोध एकदाचा का सापडला तर नक्कीच पुढच्या गोष्टी खूप सरळ होतील, खूप सोप्या होतील. ज्ञानेश्वर महाराजांनी या चांगदेव 65 ग्रंथामध्ये ज्या सूत्ररूपाने उभ्या सांगितल्या त्या आता आपल्याला समजलं आहे की नुसत्या चांगदेवापुरत्या नसून संपूर्ण मानव समाजासाठी त्या ओव्या आहेत. त्यांचा संबंध कुठल्या धर्माशी नाही आहे, कुठल्या उपासना पद्धतीशी नाही आहे. सर्वांना याचा लाभ व्हावा, सर्वांनी याचा लाभ घ्यावा यासाठी अचूक आणि संक्षिप्त रूपाने या ओव्या आहेत. अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने निरूपण या चांगदेव 65 माध्यमातून केलेले आहे, पण आपल्याला आपली पातळी तेवढी उंच करावी लागेल. या ग्रंथामध्ये आनंद, सच्चितानंद, स्वानंद, आत्मानंद या गोष्टीची चर्चा आली आहे. आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, जीव, शिव पूर्णपणे त्या आत्म्याचा आनंद, ज्ञानाचा आनंद, ज्ञानाचा प्रकाश, संवित्ती, दृष्टा, दृश्य दर्शन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान या सर्व प्रकारच्या त्रिपुटी आणि नुसतं द्वैताचं नव्हे तर द्वैताच्या पलीकडे जाऊन अद्वैत आणि द्वैत आणि अद्वैत या दोघांच्या पलीकडे जाऊन आपल्या स्वस्वरूपामध्ये कसं आपल्याला एक रूप होता येईल याबद्दलची पूर्ण मेथडॉलॉजी या चांगदेव 65 माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे मौलींनी. आता हे आपल्यावरती आहे की आपण त्याचा कितपत उपयोग करून घेतो, वापर करून घेतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण कशाप्रकारे या चांगदेव 65 जोडतो. 64 ओवी जिचे आपण 3 भागामध्ये विश्लेषण केलेले आहे. एका भागात विश्लेषण करणे शक्य नव्हतं, शक्य झालंही असतं कदाचित, पण विषय इतका गहन आहे की त्यावर बोलावंसंच बोलावंसं वाटते. म्हणून या 64व्या ओवीचे 3 भाग झालेत. आज इथे थांबायच्या आधी परत त्या ओवीचा, सुंदर ओवीचा एकदा उच्चार करूया. नाही तेची काय नेणो असे दिसे, तेची कैसे नेणो दिसे, असे तेची नेणो आपैसे, ते की होईजे. काही नाही म्हणजे असे तसे एवढे तेवढे काही एक सांगता येत नाही. अशा तऱ्हेने सहज असलेले आत्मस्वरूप ते आत्मत्वाने सर्वत्र असल्याचा निश्चय करावा, बस एवढेच. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.